रुबाब मरतय सोन्यावानी।
सोन्यावानी? सोन्यावानी म्हणजे दादा कुणाचा सोन्या म्हण?
अरे मर्दा, सोन्या म्हणजे ते सोनं नाही, सोनं सोनं राडो ते सोनं।
हात तिच्या असं वय तसं सांगा की मराठीत मग।
रुबाब मरतय सोन्यावानी, झालंय पिवळं बेन। हे रुबाब मरतय सोन्यावानी, झालंय पिवळं बेन। रुबाब मरतय सोन्यावानी, झालंय पिवळं बेन। अर्ध्या हळकुंडान की हो, अर्ध्या हळकुंडान, अर्ध्या हळकुंडान की हो, अर्ध्या हळकुंडान। रुबाब मरतय सोन्यावानी, झालंय पिवळं बेन। अर्ध्या हळकुंडान की हो, अर्ध्या हळकुंडान, अर्ध्या हळकुंडान की हो, अर्ध्या हळकुंडान।
होतीन सोडली आलाज अंबावतय माझ हे भुकटचा खोटा नाटा। सोडली आलाज अंबावतय माझ हे भुकटचा खोटा नाटा।
कमरेच सोडून डोईला बांधले गावात बोभाटा।
अर कमरेच सोडून डोईला बांधले गावात बोभाटा।
आडव्यात शिरतय उगाच नडतय।
नडतय कुणाला म्हण?
आता कुणा कुणाला नडतय म्हणून सांगू बावा।
आडव्यात शिरतय उगाच नडतय, फिरतय कस चोऱ्यान। आडव्यात शिरतय उगाच नडतय, फिरतय कस चोऱ्यान।
अर्ध्या हळकुंडान की हो, अर्ध्या हळकुंडान,
अर्ध्या हळकुंडान की हो, अर्ध्या हळकुंडान, अर्ध्या हळकुंडान की हो, अर्ध्या हळकुंडान।
करी रोज नवीन खेरजे जे बघिले ते सारे याचं वागणे ही भलतच न्यारे। करी रोज नवीन खेरजे जे बघिले ते सारे याचं वागणे ही भलतच न्यारे। रोज टाकतय कतयन आणलाय वत दुकानात शिरलय वार। रोज टाकतय कतयन आणलाय वत दुकानात शिरलय वार। भलतच हल्ले फुगत चालले। हो भलतच हल्ले फुगत चालले सुकाळीचं गरवान।
अर्ध्या हळकुंडान की हो, अर्ध्या।